मेरी स्टूडियो की खिड़की से जो चांद दिखाई दे रहा है ना, एकदम हैशटैग प्यार और एकदम गजब है आज का चांद।
रेड एफएम एमएच 93.5
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। आज सुपर मून दिसतोय, म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातला आजचा अंतर जे आहे ना ते सगळ्यात कमी आहे, त्यामुळे आजचा चंद्र हा असा दिसतोय अगदी मोठा आणि असा येलोइश दिसतोय आपल्याला, इतका सुंदर दिसतोय ना तो, म्हणजे असं वाटतंय मला गच्चीवर जावं, एक कप हातात चहा घ्यावा आणि फक्त त्याच्याकडे बघत बसावं। म्हणून तर मी तुम्हाला विचारलं होतं ना की आपकी लाईफ का चांद कौन है यार, चांद बोलले की बाद प्यार ही तो याद आता है।
हनुमान बोलतो।
बोला हनुमान।
मॅडम माझ्या लाईफ मधला चांद म्हणलं तर आमचा एक मित्र आहे पांडुरंग ठाकरे ते आहे।
अच्छा, का बरं मित्र, का बरं तुझा तो?
कारण की मॅडम त्याचा चेहरा जसा दिसतो म्हणजे सोबत असाच आहे, म्हणजे चेहरा बघितला की सुकून वाटतो।
ओके ओके।
खूप इंटेलिजंट आहे मॅडम ते, इंटेलिजंट आहे।
अच्छा, हुशार आहे खूप जास्त।
ओके
ओके, थँक्यू। हा कोण बोलतोय?
हा मी प्रियंका बोलते नांदेडून।
हाय प्रियंका।
हाय महक, तू आता प्रश्न विचारला होता की चंद्र कोण आहे आवडीचा, मी माझ्या हसबंडचं नाव घेतेय डॉक्टर नितीन कांबळे।
ओके, दॅट्स सो रोमॅन्टिक। काय सांगशील त्यांच्याबद्दल तू, आणि त्यांना चंद्राचं एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर कुठलं गाणं डेडिकेट करशील आज?
छान छुप बादल मे, कारण की ते खूप शांत आहेत आणि खूप लाजळू आहेत त्याच्यामुळे।
अरे वा अरे वा, नक्की माझ्याकडून सुद्धा हाय सांग त्यांना आणि दोघं मिळून आजचा चंद्र नक्की बघा, खूप सुंदर दिसतोय।
ओके
यार, चांद इज लाईक हेवन, बहुत ज्यादा सुंदर दिख रहा है आज का चांद। तुम्ही पाहिलं नसेल तर पटकन अंगणात जा, गच्चीवर जा आणि आजचा चंद्र, आजचा सुपर मून जो आहे ना तो किती सुपर्ब दिसतोय ते सुद्धा बघा। चंद्र म्हटल्यावरती उजडा चमन भी याद आता है, अपना दोस्त उसका प्यार भी याद आता है, म्हणजे चंद्र म्हणजे ना काहीतरी असं जिव्हाळ्याचा विषय वाटतो। तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातला चांद कोण आहे सांगा, पटकन कॉल करा 9607007935 वर 9607007935 माझा नंबर आहे, लवकर कॉल करून सांगायचं की तुमच्यासाठी चंद्र कोण आहे तुमचा। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।